श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टीच्या चौथ्या ओव्हीवरची चर्चा सुरू आहे. काल चौथ्या ओव्हीवरचं विश्लेषण सुरू केलं होतं. ओवी होती, सोने सोने पणा उणे न येताची झाले लेणे, ते वी नवेचता जग होणे अंगे जया. सोने सोने पणा उणे न येताची झाले लेणे, माऊलीचा चिदविलासवाद, शंकराचार्यांचा मायावाद, याविषयी आपण काल थोडी चर्चा केली होती. तर सोनेपणाने सोने पूर्णच आहे, दागिना कुठला का असेना. यात परमात्म्याचा परमात्मवाद, परमात्मस्वरूपाचा नाश न होता ते परमात्मस्वरूप स्वतःच जगाचे रूप धारण करते, हा इथे अंडरलाईन केलेला सिद्धांत. परमात्मस्वरूपाचा किंवा परमात्मतत्वाचा नाश न होता शरीर येईल जाईल, शरीर असेल नसेल, निर्माण होईल नष्ट होईल, पण परमात्म स्वरूप हे नष्ट होत नाही, हे नश्वर आहे. कारण हे चैतन्य आहे, ही एनर्जी आहे. परमात्म स्वरूपाचा नाश न होता ते परमात्म स्वरूप स्वतःच जगाचे रूप धारण करते. हे जग त्याचं रूप धारण करत नाही, बरं का? सिद्धांत काय, जग हे परमात्म्याचं रूप धारण करत नाही, परमात्माच जगाचं रूप धारण करते. आणि काल शेवट करताना छान शिर्डीच्या साहेबांची एक ती गोष्ट आठवली होती, लक्ष्मीबाई शिंदे ज्यांना 9 नाणे साहेबांनी देहत्यागाच्या वेळी दिले होते, तर त्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं होतं की हा जो भेदाभेद दिसतो तो बाहेरचा आहे. जसं त्या डुकराला भाकर चारली त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की सर्वांच्या ठाई भूक ही सारखीच आहे. भूक जी आहे त्याच्यामध्ये जे खातात ते पचवण्याची शक्तीसुद्धा मीच देतो, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन आहे, आहार पचविणे ती सुद्धा माझीच शक्ती आहे. आणि एखाद्याची आतडी व्याकुळ झाली असेल जेवणासाठी तर त्याला भाकर देणे हे पुण्याचं काम आहे, मग तो श्वान असो, शुकर असो, माणूस असो किंवा कोणी असो. तर सर्वांठाई परमात्मा सारखाच भरलेला आहे, पाहणाऱ्याच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून हा भेद दिसतो. या जगामध्ये भेद जो दिसतो तो फक्त अज्ञानामुळे दिसतो. ज्ञानी आत्मज्ञानी महात्म्याला सर्वत्र परमात्मा सारखा भरला आहे असे दिसते. आज याचाच पुढचा भाग की भेद जे जो आपल्याला जो दिसतो तो भेद सुद्धा वेगळा आहे का, ही सुद्धा कल्पना माऊली आज खोडून काढणार आहे. सुरू करूया चौथ्या ओळीच्या उत्तरार्धाला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तर सर्वत्र परमात्म्याचे स्वरूप दिसते आणि सर्वत्र परमात्माच भरलेला आहे. सोने सोने पणावणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. त्याप्रमाणे परमात्मा त्या परमात्म स्वरूपाचा नाश न होता, त्या परमात्म तत्वाचा नाश न होता ते परमात्म स्वरूप स्वतःच जगाचे रूप धारण करते, ते स्वतःच जग बनते. परमात्मा तत्व हेच जग बनते, मग त्याची काउंटिंग होऊ शकत नाही. नंबर सर्टेन आहे किंवा अनसर्टेन, इक्विलिब्रियम अचीव झालं किंवा नाही, हे सगळं या ठिकाणी मान्य होत नाही. कारण इक्विलिब्रियम सर्टेनिटी हे तर आपण प्रतिपादित केलेले सिद्धांत आहे ना माणसानी, म्हणून आपण आपली बुद्धी या ठिकाणी अडकून राहते. पण त्या परमात्म्याचा जो ऐश्वर्यवाद आहे, त्या परमात्म्याचा जो चिद्विलासवाद आहे, तो याहून वेगळा आहे. त्यात म्हटलं की परमात्मा स्वरूप स्वतःच जग बनते. अरे ज्या रंगाचा चष्मा आपण लावतो ना त्याच रंगाचे दृश्य दिसते. जसं आपण पिवळ्या रंगाचा लावला असेल तर पिवळं सगळं दिसेल, आपण काळ्या रंगाचा लावला असेल तर ऊनसुद्धा सावलीसारखं दिसते, नाही का. रामदास स्वामी मनाचे श्लोक फार अपिलिंग श्लोक आहे. अगदी सोप्या भाषेत अगदी मनाला पटणारे, बुद्धीला पटणारे, सरळ स्पर्श करणारे असे श्लोक आहेत ते. त्याच्यामध्ये एका ठिकाणी म्हणतात, निज ध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. किती सुंदर मनाचा श्लोक आहे हा. याच्यामध्ये समर्थ रामदासांनी एक असं म्हटलं की मानव निर्मित विषमता देव, आपण एक विषमता आपण निर्माण करतो, एक विषमता देवही निर्माण करतो, बरं का. देवाचा भेदविलास आणि आपला भेदविलास, देवाची विषमता आणि आपली विषमता यांच्यामध्ये काय भेद आहे हे रामदास स्वामींनी सरळ सोप्या भाषेत, निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. अरे मनात खेद त्या भेदामुळे झाला आणि सगळा जो निश्चय होता, जो संकल्प होता, त्याची दैना झाली, कारण त्याच्यामुळे तो अंतरात्म्यामध्ये शोक आणि संताप झाला, दुसरं काहीच झालं नाही. आता माणसाने जी विषमता निर्माण केली, कोणती विषमता निर्माण केली माणसाने? वर्णव्यवस्था, मी ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तो शूद्र. त्यानंतर सामाजिक व्यवस्था, मी हिंदू, तू मुस्लिम, तू ख्रिश्चन. त्यानंतर आणखीन समाजामध्ये आलं तर हा श्रीमंत, तो गरीब, तो मध्यमवर्गीय, हा मागासवर्गीय. तर ही सगळी विषमता हे मानवाने निर्माण केली आहे आणि मानव निर्मित विषमतेमध्ये दुःख निर्माण होते. समर्थ रामदासांचं स्टेटमेंट काय, त्या मानव निर्मित विषमतेमुळे दुःख निर्माण होते, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला. अरे कसला आनंद होणार बुडक्याचा, जागोजागी भेद निर्माण केला, जागोजागी दुफळी निर्माण केली, जागोजागी आम्ही विचाराचं असं जाळं पसरलं की विषमताच विषमता निर्माण झाली. तर मानव निर्मित विषमतेपासून नेहमी दुःख होत असते, बरं का. ते भावकीतली असू द्या विषमता, की समाजातली असू द्या, किंवा देशातली असू द्या. आज भाऊ भावासोबत चांगला राहत नाही, भाऊ बहिणीसोबत चांगला राहत नाही, बहिणी बहिणीसोबत चांगल्या राहत नाहीत. ही जी विषमता निर्माण झाली कशामुळे झाली, फक्त स्वार्थापोटी, फक्त स्वार्थ. कोणालाही कोणाशी काही घेणं देणं नाही, कोणी कोणाला एक पैसा जास्तीचा देऊ शकत नाही, कोणी कोणापासून एक पैसा जास्तीचा घेऊ शकत नाही. मन इतके लहान होऊन गेलेले आहे, नेत इतकी खराब होऊन गेलेली आहे की एकमेकांचं भलं पाहावतच नाही, एकामेकांचं भलं पाहावतच नाही. जग कुठेही गेलं तरी चालेल, पण माझा भाऊ माझ्यापुढे नाही गेला पाहिजे. जगातील लेकरं कुठेही गेलं तरी चालतील, पण माझं लेकरू माझ्या भावाच्या लेकराच्या पुढेच राहिलं पाहिजे. ही जी विषमता निर्माण झाली ना, हे सगळं पॉल्युशन झालं आहे, सगळं प्रदूषण झालं आहे समाजाचं. आपल्या डोक्यामधले विचार, आपण अवतीभोवती ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचे विचार, ज्या समाजामध्ये राहतो त्यांचे विचार, आपल्या कंपॅनियनचे विचार, या सर्व गोष्टीमुळे डोक्यात सगळी विषमता निर्माण झाली, सगळं विचारांचं पॉल्युशन तयार झालं आणि त्यामुळे जवळची नाती दुरावलीत. किती सुंदर नाती असतात हे सगळे रिलेशनशिप, भाऊ बहीण, बायको नवरा, आई वडील, हे सगळे रिलेशनशिप समाजामध्ये जे निर्माण केलेले आहेत, समाजाच्या सुव्यवस्थेसाठी निर्माण केलेले आहेत, आणि दुर्दैवाने हेच आपण समजत नाही. एका ठिकाणी मी खूप सुंदर सेंटेन्स वाचला होता, कोणीतरी व्हॉट्सॲपमध्ये कधी काही पाठवलं असेल, आपल्या सावलीपासून आपणच शिकायचं, आपल्या सावलीपासून आपणच शिकायचं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगायचं, नाही का. सावली सकाळी आणि संध्याकाळी फरक असतो की नाही, दुपारी लहानशी होते. आपल्या सावलीपासून आपणच शिकायचं कधी लहान होऊन तर कधी मोठं होऊन जगायचं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला मनापासून जपायचं. आणि ही मानवनिर्मित विषमता जी आहे ना, ही दुःख निर्माण करते, कारण आपण मनापासून कोणत्या गोष्टीला जपतच नाही. आणि परमेश्वराने सुद्धा विषमता निर्माण केली आहे. परमेश्वराने जी निर्माण केलेली आहे विषमता, ती सुंदर आहे. त्याच्यातून दुःख निर्माण होत नाही, त्याच्यातून आनंद निर्माण होतो. कशी सुंदरता निर्माण केली आहे विषमता, कशी निर्माण केलेली आहे? जंगल, जंगलामध्ये सर्व झाडं काही एकसारखी असतात का? काही कमी उंचीची, काही मोठ्या उंचीची, काही एक जाड्या पानांची, काही पातळ पानांची, काही पसरलेल्या पानांची, तर काही लांबट पानांची. काहींचा रंग हिरवा तर काहींचा पिवळा, काहींचा गुलाबी तर काहींचा शेंद्रा. यामुळे त्या या विविधतेमुळे काय झालं, या विविधतेमुळे सुंदरता आली. या विविधतेमुळे त्याला पाहणाऱ्याला सुख मिळालं. या विविधतेमुळे पाहणाऱ्याला आनंद मिळाला. ही तर जंगलाची गोष्ट झाली. शेतकरी जेव्हा शेतात पेरतो तर शेतकरी निरनिराळ्या प्रकारची पिकं पेरतो. एका प्रकारचं पीक लावत नाही तो, डायव्हर्सिफिकेशन म्हणतात त्याला, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. त्याच्यामुळे काही पिकांना पिवळी फुलं येतात, काही पिकांना कापूस लागतो पांढऱ्या रंगाचा, काही पिकांना मक्याची आणि ज्वारीची कणसं येतात, काही पिकांना गव्हाची उंबी लागत असते, काही झाडांवरती संत्र पिकतात, काहींवर चिकू पिकतात. आणि हे सगळं, ही विविधता पाहून आनंद निर्माण होतो. कुठे लांब दिसणारा जंगल आहे, तिथून खळखळ वाहणारी नदी आहे, कुठे समुद्र आहे, समुद्राच्या लाटा आहे, ही सर्व विविधता आहे. आणि या विविधतेमध्ये, या विषमतेमध्ये किती आनंद आहे. परमात्म्याच्या विषमतेत आनंद आहे, आणि माणसाच्या विषमतेमध्ये दुःख आणि फक्त दुःख आहे. सर्वच फळे सारखी नसतात आणि सगळ्यांची चव सारखी नसते. समजा सगळ्यांची चव सारखीच असती तर काय मजा आली असती. सफरचंद खाल्लं तर एक चव असते, अननस खाल्लं तर दुसरी चव, चिकू खाल्ला तर तिसरी चव, बोर खाल्लं तर चौथी चव, आंबा खाल्ला तर पाचवी चव. आणि प्रत्येक चव चाखण्याचा आनंद हा निराळा असतो, नाही का? ही परमात्म्याची विषमता आहे. सर्वच पक्षी सारखे नसतात. काही पक्षी अत्यंत छोटे, आवाज खूप मोठा. काही पक्षी खूप मोठे, आवाज खूप छोटा. काही मोरासारखे सुंदर पिसारा पुसरणारे, तर काही वेगळ्या प्रकारचे. आणि त्यांना बघण्यामध्ये किती आनंद आहे. आपण लांब लांब जातो त्यांना पाहायला. बर्ड सँक्च्युरीमध्ये जातो, मायग्रेटरी बर्ड पाहण्यासाठी हिमालयापर्यंत आपण जातो. इतकी फुले अवतीभोवती असतात, सर्व फुले जर एकसारखी असती तर काय मजा. म्हणून सगळी फुले निरनिळ्या रंगांची, निरनिळ्या सुगंधाची. म्हणून हे विविध सुगंध घेण्यामध्ये किती आनंद वाटतो. आणि या सर्वांमध्ये ते एकच तत्व ठासून भरलेलं आहे, ते आहे परमात्मा तत्व. तेवी न वेचता जग होणे अंगे जया, हा याचा खरा अर्थ आहे. आणि मग म्हणून हे सगळं विश्वच परमात्ममय, परमेश्वरमय होऊन राहिलेलं आहे. मानवाने निर्माण केलेली विषमता ही राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्पर्धा, स्वार्थ ह्या सगळ्या विकारातून निर्माण झालेली आहे. आपण जेव्हा फिरायला जातो, एका डोंगराजवळ आपण फिरायला गेलो, हिमालयात फिरायला गेलो, आपल्या अवतीभोवती लोक, त्यांना आपण म्हणतो का तुम्ही पाहू नका, हे तेही पाहतात. पण जर आपण बिझनेस करत असू, आपल्यासारखाच बिझनेस दुसरा करणारा असतील, तर त्याच्यासोबत आपण स्पर्धा करतो. त्याचा माल नाही खपला पाहिजे, माझा माल खपला पाहिजे, ही स्पर्धा. ही मानवनिर्मित विषमता. आणि परमात्मनिर्मित विषमता, तिथे कोणी दुसरा आला जरी, तरी त्यालाही तितकाच आनंद मिळो जितका मला मिळतो, अशी मनातून इच्छा असते. परमेश्वराच्या निर्मित विषमतेमध्ये कोणतेही विकार नसतात. परमेश्वराने निर्माण केलेली विषमता, त्याच्यामध्ये हे राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह हे काहीच नसतं. जगाची शोभा, सौंदर्य हे वाढवण्यासाठी त्यांनी विषमता निर्माण केलेली असते. त्याला डायव्हर्सिटी आपण म्हणतो, त्याला डायव्हर्सिटी म्हणतो. आणि माणसाने निर्माण केलेल्या काय म्हणतो आपण त्याला डायव्हर्सिटी म्हणत नाही, तो डिव्हिजिव्ह फोर्स आहे. तर हे ती विषमता झाली. या अनेकत्वामध्ये आनंद भरलेला आहे आणि या आनंदाचेच कारण परमात्मा सांगतो, ब्रह्मणा सर्वभूतानी जायन्ते परमात्मनाः तस्मादेतानि ब्रह्मेव भवन्ति इति अवधारयत. का बरं आनंद होतो? परमात्म्याचं अनेकत्व पाहून, परमात्म्याची विषमता किंवा परमात्म्याने निर्माण केलेली डायव्हर्सिटी ही पाहून आनंद का होतो? ब्रह्मस्वरूप परमात्म्यापासूनच हे सर्व जग, भूतमात्र, प्राणी, सर्व स्थावर जंगम सगळे पदार्थ उत्पन्न झाले आहे. म्हणून सर्व ब्रह्मस्वरूपच आहे असे समजले पाहिजे. या ओवीचा जो उत्तरार्ध आहे, तेवी न वेजता जग होणे अंगे जया, तो हा आहे. ब्रह्मणा सर्वभूतानी जायन्ते परमात्मनः, त्या परमात्म्यानेच सर्व भूत सृष्टीला उत्पन्न केलेलं आहे. सर्व ज्याला नेचर सेक्टर आज म्हणतो आपण, त्या नेचर सेक्टरला त्या परमात्म्यानेच निर्माण केलेलं आहे. पाणी खराब दिसतं का आपल्याला? एखाद्या ठिकाणी वॉटर बॉडी असेल, एखादं सुंदर तळं असेल, तर त्याला आपण सुंदर तळं नाव देतो, घाणेरडं तळं म्हणत नाही का? एखाद्या ठिकाणी बगीचा असेल फार फुलझाडांचा, तर त्याला फुल बगीचा नाव देतो, त्याला मुगल गार्डन नाव देतो. या प्राणी पदार्थ जे उत्पन्न झाले हे सर्व ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून यांना पाहून आपल्याला आनंद होतो. परमात्म्याची जी सृष्टी आहे, परमात्म्याचं जे डायव्हर्सिटी निर्माण केली आहे परमात्म्याने, त्याला पाहून आनंद होण्याचं कारण हेच आहे. आता सर्व भूताच्या ठिकाणी केली, पण पुढे ब्रह्मेव सर्व मामानामी रूपाणि विविधानि च कर्मयपि समग्राणि बिभर्ती इति श्रुती जगौ. अपरोक्षानुभूती म्हणून एक ग्रंथ आहे, त्यातून हे छोटंसं घेतलेलं आहे. आता ब्रह्मच निरनिराळ्या प्रकारचे नाम, रूप, क्रिया हे सगळं धारण करते असं श्रुती सांगते, आणि लोकप्रसिद्ध दृष्टांताद्वारे सुद्धा श्रुती ते सांगते. आणि हा लोकप्रसिद्ध दृष्टांत काय आहे? सुवर्णा जायमानस्य सुवर्णत्वं च शाश्वतम्, ब्रह्मणो जायमानस्य ब्रह्मत्वं च तथा भवेत. या ओवीचा पूर्वार्ध जो होता, ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने आणि सोने याबद्दल निर्माण केलं होतं, चर्चा चालली होती, तर जे सोन्यापासून निर्माण होते अलंकार, दागिने, आभूषणं, ते अखंड सोनेच बनून असते. त्याच्यामध्ये आणि सोन्यामध्ये काही फरक नसतो. त्याप्रमाणे ब्रह्मापासून निर्माण होणारे जग हे अखंड ब्रह्मच बनून असते. म्हणून बुद्धिमान लोकांची जी बुद्धी सांगत असते की हे नंबर्स फिक्स आहे, मग किती लोकं मरतात, किती लोकं जगतात, याच्यामध्ये इक्विलिब्रियम झालं पाहिजे, हा सगळा भ्रम आहे. ब्रह्मापासून निर्माण होणारं सगळं आहे, म्हणून हे सगळं वरपासून खालपर्यंत अक्षरशः अखंड ब्रह्मच आहे. सोन्यापासून बनवलेला दागिना, त्याचा आकार, त्याचा वजन हे भिन्न असू शकते, पण रूपात नावात बदल होऊ शकतो, पण ते सोनं हे सोनंच असते आणि सोनंच शेवटपर्यंत राहते, ते नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे या जगाची निर्मिती त्या परमात्म्यापासून झालेली असल्यामुळे हे जगही ते परमात्मा स्वरूपच आहे, ते कधीही नष्ट होत नाही. नाम, रूप, वर्ण, आकार जरी बदलत असले, ते बदलतात, ते नष्ट होतात, पण सोन्याचं जे स्वरूप आहे, परमात्मा तत्व, हे कधी नष्ट होत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज या श्रुतिवचनांचा आधार घेऊन चांगदेवांना जगाचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप यात भेद नाही हा सिद्धांत सांगत आहे. सूत्र काय आहे भूवीचं? जगात जे दिसत आहे, जगात आणि परमात्म्यामध्ये भेद करू नका, त्यात भेद नाही. चांगदेवा, हेही ध्यानात घे की तू सुद्धा त्या आत्म्याचेच स्वरूप आहे आणि तू आत्माच आहे. तत् त्वम असी हे महावाक्य आहे. तत् त्वम असी या महावाक्याचा बोध माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला करून दिलेला आहे. दासबोधामध्ये एक फार सुंदर छोटीशी एक ओवी येत असते. ऐक शिष्यायेथिचे वर्म स्वये तूची आहेसि ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको। समर्थ फार सुंदर पद्धतीने सांगतात, सोप्या पद्धतीने, हे शिष्या ऐक, इथिचं वर्म ऐक, द सेक्रेट। काय सेक्रेट आहे? स्वये तूची आहेसि ब्रह्म, तू इथेच, तूच इथे ब्रह्म आहेस, जे अष्टावक्रांनी जनकाला सांगितलं होतं तेच, स्वये तूची आहेसि ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको। आपण स्वयं परमात्म स्वरूप आहोत, ब्रह्म आहोत, याविषयी मनात संशय किंवा भ्रम धरू नये, तो बाळगता कामा नये। हे आपण वारंवार विसरतो आणि वारंवार हीच गोष्ट परत परत ती सांगावी लागते। अशा पद्धतीने या चौथ्या ओळीचं विश्लेषण, आता निरूपण म्हणत नाही कारण हे विश्लेषण आहे सगळं, या आज या चौथ्या ओळीचं विश्लेषण आपलं इथे संपते। पण इथे विश्रांती घेण्याच्या आधी जसं आपण करत आहो ते ओवीची पुनरुक्ती करावी लागेल एकदा। सोने सोने पणा उणे न येताची झाले लेणे तेवी नवेचता जग होणे अंगे जया। उद्या पाचव्या ओवीला आपण सुरुवात करू। पाचवी ओवी माहीत नाही एक दिवस चालेल की दोन दिवस, तेव्हाच ठरवूया। आज इथे आपण विश्रांती घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री श्री पंढरीनाथ महाराज की जय।